આપણી શ્રોતા સેવા કાર્યક્રમ સચ્ચો સરી તેમીવા સ્વાગત હૈયો પાકું આશા હૈયો કે ઇત કાર્યક્રમ તેમીકુન આત્મિક લાભ પુટ્ટાલ સચ્ચો શાંતિ ઉંડે જિંદગી તલાઈ સચ્ચો સરી પુટ્ટાલ તે ઇદેના પહેલે કિયા મટ પરમેશ્વર તા સંદેશ તુન કેંચ કમ વળટ અમટ ઉંદી મધુર પાટા કેંચ કમ
बेखबर 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 तेरी मंजिल है राहे किधर तुझको यीशु पुकारे इधर उसकी राहों में कर ले सफर बेखबर 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 तेरी मंजिल है राहे किधर तुझको यीशु पुकारे इधर उसकी राहों में कर ले सफर बेखबर 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 अपने दुख उसको दे दे वहां ना रहेगा गमों का निशान अपने दुख उसको दे दे वहां ना रहेगा गमों का निशान कितना प्यारा है वो मेहरबान उसकी तारीफ गाए जहां अब न डर अब न डर भूल जा गीत गा बेफिकर तुझको यीशु पुकारे इधर उसकी राहों में कर ले सफर बेखबर 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 उसको अपना बना ले अभी फिर न होगी मुसीबत कभी उसको अपना बना ले अभी फिर न होगी मुसीबत कभी मांग ले जो जरूरत तेरी देख आया है प्यारा मसीह दौड़ कर उसके दामन को ले तू पकड़ तुझको यीशु पुकारे इधर उसकी राहों में कर ले सफर बेखबर 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 बख्शता है गुना वो हजार उसका कितना बड़ा है ये प्यार बख्शता है गुना वो हजार उसका कितना बड़ा है ये प्यार मेरा मुंजी मेरा राजदार क्यों ना होगा मुझे उससे प्यार बेफिकर 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 अब तुझे है भला किस कदर, तुझको यीशु पुकारे इधर, उसकी राहों में कर ले सफर, बेखबर बेखबर बेखबर, तेरी मंजिल है राहे किधर, तुझको यीशु पुकारे इधर, उसकी राहों में कर ले सफर, उसकी राहों में कर ले सफर, उसकी राहों में कर ले सफर।
सचो सर्री बाइबल अध्ययन का कार्यक्रम ते शामिल आयन वाले सबई भावड़ो नैन सेलाकन प्रभु ईसु ना पवित्र नाम ते मेकुन सब तो नव सेवा अने माकुन आसाई की इमट सब प्रभु ईसु ना दया ते अच्छा वल होई थोए ओंडे नेट सचो सर्री बाइबल अध्ययन का कार्यक्रम ते शामिल आयन लाई तैयार आई थोए अने अमट मेकुन बतिक सिकम की यु द्यंग ने अमट अपनो कार्यक्रम ते हबकू भक्तना किताब तल उन्दिखाक नल अध्ययन किसरे मातुलाम अने नेरना मट अपनो कार्यक्रम ते इदन आखरी पाठता आखरी वचन कन पर रो अध्ययन की कम अनित उन्दे तीसरो हिस्सा अंदु अने इपी हबकूक त भारे तेमाकुन बतेकी तोड़ाई जब बोल केपना ऊंचो जगत पर रो पोसिकोन परमेश्वर त जवाब तसरी हुड़तुल उन्हें परमेश्वर बोन उन्हें सवाल त पड़ा अच्छा जवाब सी तुल अने बोल पुंजी ये तुल के परमेश्वर न्याय कान वाले अनि धर्मी आंदोल अने बोल पाप त खाक नल बप्पोले भी अपनो कनकनु मुच्चिकुन हलुद्दोल अने बोल पाप तुन बप्पोले भी हल हुड़ान लेका हल्की नल अने बोल पापिन पिजड़ा डड़ी तल रोपा बप्पोले भी सोड़िताना हलसी नल अने बोल दुष्ट तुन पक्को रूप तल ढंडस्या नुल ते इधन बात ते सेवक परमेश्वर तंग अव महान काम के न पर रो नजरवाट तुल उन्हें अवन ख्याल की तुल अने प्रभु नो सेवक वरी से अतुल उन्हें घबरे मासे कुन तेची अतुल अने बोल परमेश्वर तुन प्रार्थना की तुल ये परमेश्वर ती इम अपनो गुस्सा ते भी दया क्या ना मिने मरंगा की उन्हें बोला अपनो लोग उड़ लाई उन्हें बैरी लाई भी प्रार्थना क्या तो लाई जबक तल युग युग ते कीतल वाले परमेश्वर तंग काम के नंबर विचार क्या तो लाई ते वो न व्यवहार पूर्व रीति तल बदले मासी हंता है अने नैंडा मट अपनो कार्यक्रम ते हबकू भक्तना किताब अदेन मूंद पाड़ता 16 वचन तल अरे कुन 19 वचन लुगुस विचार किस रे मातुलम ते इदेन पहले के अमट अपनो कार्यक्रम ते मुन्ने बड़े माइकुम अमट सब प्रभु से प्रार्थना की कम इत पूर्व दुनिया तुन घड़े के अन वाले माउल सच्चो ने जीव तो प्रभु ने अमट सब ने कुन जीवतल धन्यवाद से अतुलम बाड़े की इमा माकुन अवे तक अच्छा वालो इरतो नी उड़े वायन वाले सब मुसीबत नल भी बचे सिकुन इरतो नी इतनी व मा पर रो दया नि प्रेमान परमेश्वर दाऊनी इत बखत ते मवनी से प्रार्थना है कि नेटा इद मवा बाइबल अध्ययन तक कार्यक्रम ते मवा मदद के उन्हें पवित्र आत्मा ता जरिये तलमा कुन करूवा ओंडे नीव जीव तो वचन कुनु मालाई सच्चो बने किसी सीम ओंडे मावा नड्डूम ते यदि बोले भयड़िया से लग बिने रोग ते अर्तोड़ होए या बिने परेशानी ते फसे मातोड़ होए ते इम वड़ंग सारो समस्या ना समाधान किसी सीम परमेश्वर दाऊनी अमर निकुल सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनते तुन ईसु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन प्यारो भयड़ी टन से लख नेट मां संग ने इमट भी हुड़ हबकू भक्ता ना किताब अदे ना बूंद पाड़ता 16 वचन तल अरिकुन 19 वचन लुगुस त्यार नाम ही नल इव वचन कनु पढ़े मासे रहे मातो ना ते इव वचन कने इव लिखे माताई अना केंची कुन रोपई रोपा कसंग सियत्तन अने इदन उड़से कुन ना वांग वोट थर थर आयला तू उंडे ना वांग हड्डिंग गले मायला तू उंडे अन्ना निच्चे निच्चे कुन कसेंगे लातन फिर भी आना पड़ा ही धीरज तसंग ने आज मुसीबत ता दिया ता सरी उड़का बदमा पर रो तरी तन वाले पर रो वायल चाहे अंजीर ता मड़ा हल पोई नल उंड ना ही अंगूडंग वेलिंग ने कायंग सादी उन्हें जैतून तमड़ा ते भी कायंग मिनी सदमा काई उन्हें नीलक ने दाना मिनी पणमा काई उन्हें कोटका नल भिंडा येटिंग पसीकुन चले माई उन्हें खूटा नल तालिक ढोक मिनी मनमा काई फिर भी अन परमेश्वर ता करण तल खुशमंत का उंडा अपनो छुटकारा सियान वाले परमेश्वर ते मगन मंद का प्रभु परमेश्वर न वा ताकत आंदोल अन वोल न वा कालक नु हरनी न लेका याने अदे न कालक न लेका ही बने के सीतो ले उंडे परमेश्वर ना कुन ऊंचो जगन पर रो ताक सुता तो ले अन सोलह वचन तमा कुन इहुन बते की तो ले की बहु न मट मी कुम बते की तम की इद हवा को भक्तन बारे ते लिखे माताई ते इग सेवा किन तो ले की आना केंचे कुन रूपा ही रूपा कसंसे अत्तन उन्हें इधन केंचे कुन नवांग ओट थर थर आयला तुम उन्हें नवांग हड्डिंग गले मायला तुम उन्हें अन्ना निच निच कुन कसेंगे लातन फिर भी अन्ना पड़ा धीरज तालाद मुसीबत ता दिया था सर हुड़ का बोल मासंग ने लड़ाई क्या लाई वाई नोड प्यारे दोस्त तालुड़ेट इत किताब ता आखरी ते हबकु भक्त तलमा कुन अपनो जिंदगी ते बीते माता मांदी नु बते गया तो लई बहु न मट उड़सेरे मातोलम की बोल इत किताब तुन बोल अपनो जिंदगी तांग मांदी संग ने ही शुरू की तुल अने इंगा बोल यु सब मांदी न संबंध ते अपनो मेहंदुल तक काम न बारे ते ही बते गया तो लई बड़ंगे मट बपोड़े इहुन अपनो जिंदगी ते हुड़ तोड़ेट बहुन हवा को भक्ताल इगा वैश्चरे मातो लई बहुन वचन ते अमट इदन पहले खींचता प्यारो केंजन वाले डिट यदि मैं सामनो पुल्लीवासी दल तद वक्त मियो बड़ंग हालत आयल इंगी यदि मियो मुकाबला एका एकी पड़ा भयंकर पुल्ली तसंग ने आसी दल या बेने भयंकर डंगुड़े जानवर तसंग ने आसी दल तद घड़ी ते मिकुन भी इहुने लागल बोन हबा को अपनो जिंदगी ते उड़तो लई पर एक हबा को भक्तल परमेश्वर ता महान काम का चर्चा केंचिकुन इवन वंग सिरे मातो लई अनि बोल सातोल वाले लेका आसियत तो लई उड़े नाकुन इवन लागी ताई की मान अड्डूम ते ले सो लोगो अपनो जिंदगी ते उन्दी ना उन्दी वार इता मादे नू जरूर हुड़तो लई ते हबा को इन तो लई की फिर भी अन्ना पड़ा धीरज ता संग ने अदवाइन वाले मुसीबत ता दिया था सरी उड़ का उन्दे खाक तो बोल वरिसत तो ले दूसरो खाक बोलिन तो ले क्या न पढ़े धीरज तल अदिया ता सरी उड़ का प्यारो दोस्त तल उड़े अनि बोल याने कि हबको एदमादे तो नुटसी ये तो ले कि परमेश्वर डंड से अनलाई तेचियत तो ले उन्हें परमेश्वर अपनो राजगादी तल तेच रहमत तो ले अनि बोल पुन तो ले कि इंग पढ़ाई भयंकर अनि कठिन बखत वायन वाल है बाड़े के परमेश्वर अपनो काम तुन खेल लई तेचियत तो लई अने इद रीति तल परमेश्वर परेशानी ते कई वाटना शुरू किसी सी तो लई प्यारो केंजन वाले डिट जब अन परमेश्वर ता वचन ता अध्ययन क्या तो ना उन्हें पाप ता संग ने बीते माताल वाले दियंग ने कीतल वाले परमेश्वर ता व्यवहार तो नुड़ी तो ना ते नवा आत्मा का संग से अंताई बड़ी क्या न अपनो लई सोड़ संग वाले डून अपनो भाईड सेला का नी अपनो रिश्तेदार कुनो अहु ने पाप कीता के हुड़ी तो ना बिना पाप न लाई परमेश्वर इसराइल नी यहूदा तुन दंड सिसरे मात तो लई आने वरिष्ठ को ना परमेश्वर से इहुन बिनती क्या तो ना कि ये प्रभु नी जब इमा अपनो रंज तवाई की ते दया क्या ना मैं नहीं भरंगा की बाड़ी क्या ना पुन तो ना कि परमेश्वर ता गुस्सा पढ़ाई भयंकर आयता है अनि मानवल अध्ययन सेनल के सके मायोल अनि फिर सत्रह वचन ते अमट पढ़े माय तुलम के चाहे अंजिर मड़ा तक आया हल्पोई नल और नाई अंगुडंग वेली ने कायंग सादिंग उन्हें जैतून तो मड़ा ते कायंग मिनी सादमा काई उन्हें नेलक ने दाना मिनी पढ़मा काई उन्हें कोटका नल भेंडल्क ये टिंग पस्सी कुन चले माई उन्हें खुटंग ने टालिक ढोड़क धोए मासे कुन मेनी मनमा काई प्यारो दोस्त लुड़ीट बेना मादे न बारे ते गा हवा को भक्ताल मकुन बतेगी तो लई आउ सब ಅದಡಣ ತಹಸಾನ್ ಜೋಕಿ ವಾಯ್ನವಾಲೈ ಈಗ ಜಿತ್ತೋ ಬಿ ಚೀಜ್ಕನ ಬಾರೆ ತೆಮ್ಮ ಕೊನ್ ಬತ್ತೆ ಕಿತ್ತೋಳೈ ಇವು ಸಬ್ ಚೀಜ್ ಹಬಕು ಭಕ್ತನ ಬಖತ್ತೆ ಬರ್ಕತ್ನ ಚೀನ್ ಮಂಜಿತಂ ಅನಿ ಇವು ಭರಪೂರು ಸಾಧನ್ ಮಂಜಿತಂ ಹಬಕು ಈಗ ಇಂತೋ ಲೈಕಿ ಚಾಯ್ ಹಲತ್ ಏಕ್ದಮ್ ಉಲ್ಟು ಬಾಡಿ ಹಲ್ ಆಸಿಯನ್ನು ಫಿರ್ಬಿಯತ್ ಬಖತ್ತೆ ಸೇವಕ್ ತ ಬಳಂಗ್ ವ್ಯವಹಾರಯಲ್ ಅನೆ ಇಂಗ ಮಟ್ ಅಠರ ವಚನ ತಪರು ವಿಚಾರಕಿ ಕಾಮ್ ಸೇವಕ ಈಗ ಇಂತೋ ಲೈಕಿ ಫಿರ್ಬಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕಾರಣ ತಲನ್ನ ಖುಷ್ಮಂತ್ ಕಾ ಒಂಡೆ ಅಪ್ನು ಛೋಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೆ ಮಗನ್ಮಂತ್ ಕಾ ಪ್ಯಾರ್ ದೋಸ್ತ ಲುಡಿ ಮಾ ಸಾಮ್ನು ಸೇವಕ್ ತ ಹಲತ್ ತುಂ ಬಿಲ್ಕುಲ್ ಸಾಪ್ರೀತಿ ತಲ್ ಬದೇಗಿ ತೊಳೈ ಡಣ ತ ಬಿಲ್ಕುಲ್ ಕರುಮ್ ಆಯ್ನ ಬಾವಜೂದ್ ಬಿ ಇವನ್ ಇಂದನ ಲಾಯೋಕ್ ಮಾಂದಿ ಹೈಕಿ ಫಿರ್ ಬಿ ಅನ ಪ್ರಭುನ ಕಾರಣ ತಲ್ ಅನ ಖುಷ್ಮಂತ್ ಕಾ ಒಂಡೆ ಅಪ್ನು ಛೋಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತಿ ತೆ ಮಗನ್ ಮನ್ ಕಾ ಹಿಂಗಿ ಭೈಡಿಟ್ ಹಬಕುಕ್ ತ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಬಿನ ಸರ್ತ ವಾಲೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಹೈ ಇವನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಹಬಕು ಭಕ್ತನ ಸಂಬಂಧ ಉನ್ನ ವಿಶ್ವಾಸ ಉಂಡೆವನ ಹಾಲತ್ತು ಉಜಾಗರ್ಕೆ ಅತ್ತಾಯಿ ಬೇಗಿನ್ ತಿನ್ ಸಾನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಅಪನು ಸಂಬಂಧ ಆಧಾರ ಪರ್ರು ಕುಸರ್ತನು ಬದೇಕೆ ಅತ್ತೋಳೈ ಭೋನ್ ಪ್ರಭುನೋಲ್ ಸೇವಕ್ ಯಾಕೂಬ್ ಸರ್ತ ತ ಸಂಗ್ನೆ ಪಂದಿಂಕಿತ್ತುಲ್ ಅನಿ ಓಲ್ ಇಹುನ್ ಇಂಜಿರೈ ಮಾತುಲೈ ಕಿ ಯದಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾವೈತ್ ಕಾಮ್ತುನ್ ಕ್ಯಾನುಲ್ ತನ್ನ ಓನ್ ಲೈ ಮನ್ನತ್ ಪುರುಗಿಕ ಇಗ ಜರಸು ಸಂಜೆ ಮಾಲ್ಲೈ ಇಮಟ್ ನಾ ಸಂಗ್ನೆ ಹುಡ್ಸೆ ಸಕೆ ಮಾಯ್ತುಳಿತ್ ಉತ್ಪತ್ತಿ ದ ಕಿತಾಬ್ ಅದೇನಾ ಅಠೈಸ್ ಪಾಠ ತ ಗ್ಯಾರ ವಚನ್ ತಲ್ ಅರಿಕುನ್ ಬೈಸ್ ವಚನ್ ಲುಗುಸ್ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ ಉತ್ಪತ್ತಿ ದ ಕಿತಾಬ್ ಇತ್ ಪವಿತ್ರ ಪೋತಿ ತ ಪೈಲು ಕಿತಾಬಾಂದ್ ಸಕಾಳ ಯಾಕು ಭುನ್ಸಾರು ತೀರ್ತುಲ್ ಉಂಡಪ್ಪನು ಸಿರಾನ ತ ಟೊಂಗಿತುನ್ ಯೇಚಿಕುನ್ ಅದನ ಕಂಬ ನಿಲೆತ್ತುಲ್ ಒಂಡೆ ಅದನ್ ಪರು ನೀವಾಡಿಸಿತುಲ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಅಜಗತ ನಾಮ್ ಬೇತಲಿರ್ತುಲ್ ಪರದ್ ನಾಟಿನ ನಾಮ್ ಪೈಲೆ ಲೂಜ್ ಮಂಜಿತ ಒಂಡೆ ಯಾಕೂಬ್ ಇದ್ ಮನ್ನ ಮನೆ ಕಿತ್ತುಲ್ ಕಿ ಯದಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ನವ ಸಂಗ್ನೆ ಮಂಜಿಕುನ್ ಇದು ಯಾತ್ರಾ ತೆ ನಾಕುನ್ ಕೇಪನುಲ್ ಒಂಡೆ ನಾಕು ತಿನ್ನಲ್ಲೈ ಸಾಡಿ ಒಂಡೆ ಕರ್ರನ್ಲೈ ದಿಕ್ಕಿಣಿಸಿಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ಅನ್ನಪ್ನು ದಾವುನ ರೋತ್ಯ ಚಪಲು ಮನಸ್ಸುಗುನ್ ವಾಸಿದಾಕ ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾವುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಠೈರೆ ಮಾಯನುಲ್ ಒಂಡೆ ಟೊಂಗಿ ಬದೇನ ಅನ್ನ ಖಂಬ ನಿಲೆತ್ತೋನ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಭಕ್ತಿ ತ ರೋನ್ ಠೆರೆ ಮಾಯಲ್ ಒಂಡೆ ಜೋಕುಚ್ ಬಿ ಇಮ್ಮ ನಾಕು ಸೀಕಿ ಅದೇನ ದಸ್ ವಾಟು ಅನ್ನ ನೀಕುನ್ ಜರೂರಿ ಸೀಕ ಈಗ ಯದಿ ಆಪಿ ಒಂಡೆ ಇವ್ ಸಮಾನಿ ಖಾಸೈ ಯದಿ ನಾ ಸಂಗ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಂದಾನುಲ್ ಅನಿ ನಾಕುನ್ ಕೇಪಾನುಲ್ ಒಂಡೆ ತಿನ್ನಲ್ಲೈ ಸಾಡಿ ಒಂಡೆ ಕರ್ರಲ್ಲೈ ದಿಕ್ಕಿಣಿಸ್ಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ಅಚ್ಚವಲ್ಲು ನಾವುಲ್ ದಾವುನರೋನ್ ವಾಪಸ್ ನಾಕುನ್ ಔಚಿಸ್ಯಾನುಲ್ ಆಪಿ ಪ್ರಭು ನಾವುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಠೈರ್ಮಾಯನುಲ್ ಅಲ್ತೆ ಅಲ್ಲೆ ಪರ್ ಹಬಕುಬ್ ತ ಹಲತ್ ಯಾಕುಬ್ ತ ಹಲತ್ ತಲ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಉಲ್ಟು ಹೈ ಅನಿ ಓಲ್ ಹರೇ ಕಠಿಣನಿ ಅಲಗ್ ಹಲತ್ತೆ ಬಿ ಅಪನು ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೆ ಮಗನ್ ಮಂದಾನುಲ್ ಇದನ್ನ ವಾತ್ತೆ ಹಬಕು ಭಕ್ತನ ಕಿತಾಬ ಅದೇನ ಮೂನ್ ಪಾಡ್ತ ಉನಿಸ್ ವಚನ್ ತ್ಯ ಮಠ್ ಇವನ್ ಪಳೆ ಮಾಯ್ತುಳಂ ಹಬಕುಬ್ ಇಂತು ಲೈಕಿ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾವುಲ್ ತಾಕತ್ ಆಂದುಲ್ ಒಂಡವುಲ್ ನಾವಂಗ್ ಕಾಲ್ಕ್ನು ಹರ್ನಿತ ಲೇಖ ಬನೆಗಿಸ್ಯಾನುಲ್ ಒಂಡವುಲ್ ನಾಕು ನಾವ ಊಚೋ ಜಗನ್ ಪರ್ರು ತಾಕ್ಸುದಾತುಲೈ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿ ಟನ್ ಸೆಲಕ್ ನಿಟ್ ಸಬ್ ಕಟ್ಟರನಿ ಉಲ್ಟು ಹಲತ್ನ ಆಯ್ನ ಬಾವಜೂದ್ ಬಿ ಹಬಕು ಭಕ್ತಲ್ ಇವನ್ ಇಂದನ ಲಾಯೋ ಕೈಕಿ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ನಾವುಲ್ ತಾಕತ್ ಆಂದುಲ್ ಪ್ಯಾರು ಭೈಡಿಟ್ ಅನ್ನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತು ನಾಕಿ ಇಮಾಟಿತ್ ಮಾಂದಿತುನ್ ಸಂಜೆ ಮಾಮ್ಟ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾವೋಲ್ ತಾಕತೊಂಡೆ ಖುಷಿ ಅಂದುಲ್ ಪರಮೇಶ್ವರ ಉದ್ಯಂಗ್ನೆ ಬಾಪಿಯ ಮಠ್ ಮಂತುಳಂ ಶಾಂತಿಯನಿ ಭರಪೂರು ಆಯ್ನ ವಾಯ್ದ ಅಲ್ಕೇವೋಲ್ ನಿರ್ಮಾಲೈ ಲೈ ಸೋಂಗ್ ವಾಯ್ದಂಗ್ ಆಯ್ತಂಗ್ ಹೈ ತಿಗ್ಗ ಪ್ರಭುನುಲ್ಬಳು ಸೇವಕ್ ಇಂತು ಲೈಕಿ ಈತಂಗ್ ಮಸಿ ಕಿತಾಬ್ನು ಬೇಗ ಛಪಕ್ಯಾನ ಜರಿಯತಲ್ ಪಸಿತಾತಂಗ್ ಹೈ ಬಾಪಿ ಮಾಕು ನಿಹುನ್ ಬದೆಗಾತೊಳೈಕಿ ಇಮ್ಮಟ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತ ಜರಿಯತಲ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಏಚೆ ಸಕಮಾಯ್ ತೊಳಿಟ್ ಅನಿ ಓಡಿ ಈತಂಗ್ ಕಿತಾಬ್ನು ರದ್ದಿತ ಟುಕ್ಲಿತೆ ವಾಡ್ಸಿಸ್ಯಾತೊಳೈ ಬಾಳಿ ಬಾಳಿಕಿ ಕಿತಾಬಿದ್ ವಾಯ್ದ ಕಿಯಾತ ಹೈಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಿಕೋನ್ ಭರಪೂರ ಕ್ಯಾನುಲ್ ಒಂಡೆ ಓಲ್ ಮಿಕೋನ್ ಅಚ್ಚಬಲು ಎರನುಲ್ ಕಿವೋಲ್ ಮಿಕೋನ್ ಸಬ್ ಕುಚ್ ಸ್ಯಾನುಲ್ ಬಿನ ಚೀಸ್ ತ ಮಿಕುಂಜರೋ ಥೈ ಪ್ಯಾರು ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ परमेश्वर उन्दी पड़ा ही पक्को ढंग तल काम क्या तो लई। यदि मट अपनु मुसीबत ता सवाल तोन इमट वो न सामनो रितोड़ अने इमट वोन से अपनो परेशानी ता जवाब तोन केंजा न चाहे माई तोड़ हुई ते व उन हवा को भक्तल परमेश्वर ता सामनो अपनो सवाल तो निर्तुल उन्हें प्रभु से जवाब तुन केंज तुल। यदि इमट भी अपनो समस्या ता जवाब तुन केंजा न चाहे माई तोड़ हुई ते हवा को सेवक मीवा परेशानी ता जवाब सियानुल। उन्हें इधर जवाब पढ़ाई सरल है कि परमेश्वर मीवा हरेक परेशानी नुल जवाब आंदुल। इंगे न वर्ड संग वाले हबाकूब से वक्ता जवाब इधाई कि परमेश्वर मीवांग हर एक सवाल उंडे हर एक समस्या नुल समाधान क्यान वाले प्रभु आंदुल। उंडे बोले मीवांग हर एक सवाल नुल जवाब आंदुल। अनेत किताब ता शुरू ते हबाकूब से वक परमेश्वर तक रुमवाई तो लई। उंडे परमेश्वर वन इन तो लई कि इमा इतना काम कुनु बड़ी क्या तो नी अने इमा ना कुन बुराई तुन हुड़न लाई मजबूर बड़ी किस रही मत तो नी। उन्हें इमा बड़ंगे केवी बड़ी हल्ले परमेश्वर हबाकूब तुन केपन वाले ऊंचो जगह ते अरे कुन वायतो लई। उन्हें जो भी परमेश्वर किसरे मासी तोल आउ सब काम कुनु हुड़ाना उन मौका से आतो लई। फिर इधन बात ते हबाकूब भक्तल इन तो लई क्या ना परमेश्वर तसंग ने विश्वास तल तागा का प्यारो भैडी तन से लकनेट परमेश्वर ने मीवा मुसीबत तभी समाधान आंदोल। उन्हें पुनतुना के मीवांग लैसो सवाल खोए उंडे मीवा जिंदगी तलैसो परेशानी गई परिमट विश्वास केम्ठ परमेश्वर तकर मीवांग सब सवाल न जवाब है। उंडे मीवा उन्दे उन्दे समस्या ता हलयो यानी समाधान उन्हें करू मैयो अनहलपुन नोन के मठ बड़ंग येट अने बोड़ा देठ अने मीवा बड़ंग समस्या है। परित मांदी तुन अने जरूर पुनतोना के परमेश्वर मीवा हर एक सवाल ता जवाब आंदुल अने हर एक समस्या ता समाधान आंदुल अने इमट परमेश्वर ता पर रो विश्वास अने भरोसा रंटे की सकमाई तोड़ेट अने मीवा जिंदगी तलाई परमेश्वर ता उन्दे पड़ा हिकमत है। अने बोल याने के परमेश्वर इत काम तुन पूरो क्याना इरादा किसी ये तो लई अने इमट भी मस्याल ईशुन पर रो भरोसा इर से सकमाई तोड़ेट। उंडे जब इमट वोन पर रो भरोसा एरी तोड़े ते इमट हुड़किड़ की वोलमी व जिंदगी ते काम कहना शुरू किसिया तो लई अने वोलमी कोन बरोबर रीते अने अपनो रूप ते तदाना चाय माई तो लई अने वोल परमेश्वर ता इच्छा तुन पूरो कहना चाय माई तो लई। नवड दोस्ता लुड़ी परमेश्वर ता इच्छा बड़ा गई परमेश्वर ता इच्छा ए दांत की वोल मी कुन मसियान लेखा यानी की उना रूप ते तैयार की बिल। चिलल पोलुस नयो नियम ते रोमिन ना किताब अधेना आठ पाठ दा अट्ठाईस अने उन्तीस इवरण वचन निमा कुन इवन वैश्चर्य मातो लय पुतोड़ाट की बोल परमेश्वर तल प्रेम रितोड़ ओड़ी नल सब मांदी नल भलाई आईता यानी बोल बोना कि यान माने किसी उना मर्जी तपर ताकी तोड़ बोड़ुन वोल मुन्ने तल चीने मातुल ओड़ुन वोल तन वोल मर्रिन लेका आयले मुन्ने तल थरे की तुल कि वल्ले चोड़ भाईड नड्डुम तोल मुख्यल थरे मासिया नेल। इगा चेलल पौलुस पड़ा मादी नु काम ते हल येच्चे कुन साधारण पारसी ते बते क्या तो लई की परमेश्वर ता हमेशा तहिक मत ईदान की वोल मिकुन प्रभु ईशु ना रूप ते तैयार की विल अने वोल याने की पौलुस भक्त तल फिर दूसरो क्रंथुस न किताब ते अदेना मूंद पाड़ता अठारह वचन ते मा कुन वोल इवन बते क्या तो लई अने एनत ले का अमर सब उगड़े मातंग टोड्डिक ने प्रभु न वेड़ची दिसुता तुलम अदे वेड़ची प्रभु न याने पवित्र आत्मा न खाक नल वाईता अने मा कुन ओंडे भी चमकिलो बने कीना कीना के वो न सूरत ने बदले गया था ते इगा प्रभु न वचन मा कुन बते गया था कि परमेश्वर चाहे माई तुले की अमट उनुल मर्री प्रभु यीशु मसीह न रूप ते मंदा कुम उन्हें पौलुस माकुन बते क्या तुले की अमट प्रभु न आत्मा ता जरिये तल अद्दे आठ सौ वाले रूप ते जरा जरा किसी कोन बदले माता के अंतोड़म। नावड़ प्यारा दोस्त लुड़ित मिलाई परमेश्वर ता उन्दी लैसो पढ़ा हिकमत ता काम आई अने इदमांदी तल बांगे फरक हला रो की इमट बोड़ांदिट बड़ांगांदिट अने वोल मिकोन मसीना रूप ते बने क्याना चाहे माइत तो लाई उन्हें मुन्ने नयो नियम ते पहलो कुरुंतसना किताब अधेना 15 पाठ ता 47 वचन तल अरिकोन 49 वचन लुगोस चेलल पौलुस माकोन इहुन बते क्या तो लाई मुन्ने टोल आदमी धरती तोल मत तोल तोड़ी तोल मानवाल अने दूसरो स्वर तोल आंदोल बोर धरती तोल आंदोल और तोड़ी ते बने मातोल मानवान लेका आंदोल बोर स्वर तोल आंदोल बोड़ बोन लेका आंदोल बोल स्वर तोल आंदोल बहुन अमट तोड़ी तोल मानवाना सूरत इरसे मत तोड़म अहुन अमट स्वर तोल मानवाना सूरत तो नियची इर रकोम प्यार दोस्त लुड़ेट परमेश्वर माकुन ने दुनिया ते इर तो लाई उन्हें माकुन मानवाना मैं दुल सीतो लाई अनेद वो ना आखिरी काम है ले उन्हें इंगे अमर तो मैंदुल तरूप तहियम पर वो लियाने की परमेश्वर स्वर्ग वाले बने क्या ना चाहे माइ तो लई इद्यत कामांद बदन वो लियाने परमेश्वर मा लई इरतो लई ना उल प्यार उरित परमेश्वर ता करू मेवा उन्दी उन्दी सवाल ता जवाब है अने वो ले मी वोल हरेक सवाल तोल जवाब अने हरेक मुसीबत तोल समाधान आंदोल इदन लई बांगे फरक हला रोके इमट बोल आंदेट अने बेगटल वाई तोड़ीट अने इमट परमेश्वर ते खुद आश्रय कमाई तोड़ीट अने इमट परमेश्वर ता छुटकारा ते खुद आश्रय माइकेट अने इमट भी हबकूब ता संग ने इंज सकमाई तोड़ीट की जो कि शुरू ते पूर्व रीति तल निराशा वाले मानवाल मंजी तोल अने वोले गायन तोले की अना परमेश्वर ता कारण तल खुशमंद का उंडपनो छुटकारा स्यान वाले परमेश्वर ते मगनमंद का प्यारो केंजन वाले भयडी टन से लकनेट इस किताब ता शुरुआत सिकाटी ता संग ने आसिमत ता पर इदन आखरी महिमा अने जलवा ता संग ने मार्चरे माताई इस सवाल ता संग ने शुरुआत तो पर शुरू अने आनंद ता संग ने मार्चरे माताई प्रभु परमेश्वर नाकुन अनिमिकुन अपनो वचन कने जरिए तल उंडे भी मुन्ने बढ़े के विल प्यारो भयडी टन से लकनेट नेटा इत कार्यक्रम तुन केंद्रना जरिया तल परमेश्वर दाव में कुछ सब तुन बरकत सेविल आमीन।
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इद कार्यक्रम तुन केंजाना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमट मासे इत पताते संपर्क किम मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र पता उन्दी बार ओंडे केंची येनाट कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 00004 महाराष्ट्र इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़ेट मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com मुन्नीडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।